कभी कभी हम बहुत कुछ सोच के चले जाते हैं उस इंसान से अपनी दिल की बात कहने के लिए, लेकिन सिचुएशन कुछ ऐसी बन जाती है कि हम कुछ कह ही नहीं पाते। आकांक्षा में आपके साथ ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। सेलेब कट्ट्यावर आज आपल्या गप्पा सुरू आहेत। फेमस ऍक्ट्रेस संजीवनी पाटील यांच्यासोबत, ज्यांना आपण रात्रीचे खेळ चाले 2 मध्ये वच्छी यांच्या रोलमध्ये पाहिलं होतं। आणि संजीवनी ताई, मला आता हे विचारायचंय, गेले 3 महिने कंटिन्यू जसं सगळे घरी आहे, शूटिंग बंद आहे, तुमचं पण रुटीन पूर्ण चेंज झालं असणार बिकॉज तुम्ही आधी कोकणात शूट करायच्या आणि आता घरी आहात 3 महिने, सो कसं रुटीन चेंज झालंय?
टॉपर टिपिकल हाऊसवाईफ कसं राहिलेली आहे, राहते अजूनही, म्हणजे माझं ते होत तसं जगणं पहिल्यापासून। तर नंतर मग आताही मला स्वतःहून सकाळी उठून टिफिन करावा लागतो किंवा नाश्ता करायला लागतो, मग घरातलं आवरण आलं, मग थोड्या वेळाने जेवण करणं आलं, मग जेवण झालं जरा दुपारी मस्त जराची झोप काढायची, अर्धा तास 20 मिनिटं वगैरे पुस्तक वाचायचं, एक पुस्तक वाचते आता सध्या मी, टीव्ही पाहते, संध्याकाळी उठून परत घरातली कामं, मग जेवण आवरायचं। इतकं टिपिकल माझी लाईफस्टाईल चालू आहे सध्या। आणि मग आता लॉकडाऊन मुळे कुठे जाणं येणं झालंच नाही, म्हणजे रादर माझी बहिणी बऱ्यापैकी मुंबईतच आहे, आई मुंबईत असते, माझी बहिणी दादा सगळे मुंबईत असतात, पण तसं जाणं कोणाकडेच झालं नाही। पण आता हल्ली मी 4 दिवसापूर्वी आईकडे जाऊन आली, 2 दिवस मस्त आईकडे पण माहेर पण करून मजा करून आली, 2-3 दिवस
हे मात्र अगदी खरं आहे बरं का। म्हणजे आता प्रत्येक जण आपल्या नातेवाईकांबरोबर जास्त बोलायला लागलेत आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणी ज्या आधी जवळ होत्या, नंतर कामामुळे आपल्यापासून दूर सगळे जण गेले, पण आता पुन्हा एकदा सगळे एकत्र आलेले आहेत, शाळेतले मित्र, सगळ्यांबरोबर संवाद झालाय या 3 महिन्यांमध्ये। म्हणजे काही गोष्टी होतात ना त्या चांगल्यासाठी होतात हे इथे आपल्याला लक्षात येते। 93.5 रेड एफएम बजाते रहो।